सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट.
नमस्कार, मी आहे सुबोध भावे आणि तुम्ही मला ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन. कलाकार श्रुती बोरण.
ऍक्शन.
तुझी बायको ती तुझ्या आयुष्यात कशी आली आणि दरम्यान तुमची लव्ह स्टोरी कशी घडली, तू तिच्या घरी जाऊन मागणी घातली का, ह्या सगळ्याच गोष्टी आम्हाला आज जाणून घ्यायला आवडेल.
मंजिरीची माझी ओळख झाली, आम्ही नाट्यसंस्थेत एकत्र होतो तेव्हा. मी तिला सिनियर आहे त्या संस्थेत, पण मध्ये एक दहावीचं कारण, उगाचच अभ्यासाचं कारण म्हणून मी त्या संस्थेत जात नव्हतो. आणि दहावीनंतरच्या सुट्टीत मी जायला लागलो, परत जायला लागलो आणि ही मला समोर दिसली. आणि मग माझ्या जाण्याला एक कारण मिळालं, कारण नाटक तर मला येत नव्हतं. मग नाटकात जास्त इंटरेस्ट घ्यायला लागलो. तेव्हा एक ऑटोग्राफ द्यायचं ना, ऑटोग्राफ बुक असायची, तशी तिने आम्हाला ऑटोग्राफ बुक दिली होती. तर आता त्याच्यात काय द्यायचं, तर मूर्खार्क पटकन काहीतरी देण्यापेक्षा मग मी माझ्या बहिणीकडे गेलो एका, तिच्याकडे खूप सारे ऑटोग्राफची लिस्ट होती. मग ते सगळे वाचले मी, तर तो अभ्यास मी केला. मग त्याच्यातला एक निवडला की मला असं वाटलं की हा सगळ्यात सेफ आहे, तो होता शुगर इज शुगर सॉल्ट इज सॉल्ट इफ आय लव्ह यू व्हॉट इज माय फॉल्ट. तो वाचल्यानंतर मला विचारलं एक दिवशी, तू हे लिहिलंस तर व्हॉट इज युअर ओपिनियन. तेव्हा इंग्लिशची बोंब, कुठे इंग्लिश येत आहे. तर मी म्हटलं आय डोंट नो. तर मग तेव्हा आपले मित्र बरोबर असे बायोलेट सांगून टाकायचे ना, हो वगैरे करणारे. तर त्याने मग खूप बौद्धिक घेतल्यानंतर मी 3 दिवसांनी म्हटलं हो मला तेच म्हणायचं आहे वगैरे. 2-3 दिवसानंतर तिने खूप विचार करून हो म्हणून तिने मला सांगितलं. आमचा कट्टा हळूहळू बदलायला लागला होता. मग आम्ही बालगंधर्वच्या पुलावरती बसायला लागलो होतो, ती शाळेत होती. मधल्या रस्त्यात आम्ही कुठेतरी उभे राहून तिला नुसतं बघणं, हसणं, कारण संस्थेशिवाय दुसरं काही भेट असं काही शक्य नव्हतं. पहिल्यांदा मला असं वाटतं की आम्ही 2.5 वर्षानंतर आमचा अफेअर सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा एका हॉटेलमध्ये गेलो होतो, जे पण शैलेश रसवंती ग्रह, आणि आम्ही उसाचा रस पिऊन तिथनं बाहेर आलो. ते पहिलं हॉटेल होतं. मग कोणाची तरी मित्राची बाईक घेऊन सिंहगडला वगैरे जाऊन आलो, खडकवासला वगैरे जाऊन आलो. आणि तोपर्यंत तिचे वडील, त्यांनी कॅनडामध्ये जॉब घेतला होता आणि तिची फॅमिली पण घेऊन जाणार होते. तेव्हा ती 12वीत होती आणि 12वी पास झाल्यानंतर FYला ती जाताना ते सगळे लोक 5 वर्षासाठी कॅनडाला निघून गेले. मग मी इकडे आणि ती कॅनडात, असं आमचं एक लॉंग डिस्टन्स रिलेशन चालू होतं, ज्या 5 वर्षात मी तिला पाहिलं नाही, तिने मला पाहिलं नाही. ती कॅनडामध्ये असायची तेव्हा प्रत्येक वरनं जाणारं विमान मी सतत बघायचो की म्हणजे या विमानात ती असेल का वगैरे वगैरे. किंवा कॅनडामध्ये आपल्या भारताची टीम तेव्हा गेली होती आणि आपल्या मॅचेस इकडे झाल्या होत्या आणि त्या नेमक्या रात्री असायच्या. तर मी त्या सगळ्या रात्री जागून मॅचेस बघितल्या, क्रिकेटच्या आवडीसाठी नाही, तर कुठेतरी स्टेडियममध्येही आली असेल तर दिसेल आणि चेहरा नजरे असेल वगैरे. पण 5 वर्ष अजिबात नाही. कदाचित ते कारण असेल की ती जी मंजिरी नसल्याची जी पोकळी होती ना, ती त्या नाटकाने भरून काढली. मग आमचं जो काही कम्युनिकेशन होतं ते सगळं पत्रांद्वारे होतं. मग माझी पत्र आमच्या एका कॉमन मैत्रिणीकडे यायची, तिची पत्र त्या मैत्रिणीच्या पत्त्यावरनं तिच्याकडे पाठवायचो. आणि पहिले काही वर्ष पत्रांमध्ये गेल्यानंतर नुकतं याहू मेल आलं होतं तेव्हा बाजारात. मग मेलवरनं कम्युनिकेशन व्हायचं, फोन बिन परवडायचं नाही, कारण 1 मिनिटाला 100 रुपये रेट होता तेव्हा. ती 5 वर्षानंतर परत आली, घरी बोललो तेव्हा मी नोकरी करत होतो इनिकामध्ये. मग मंजिरी पण इनिकामध्येच काही दिवस सर्व्हिसला होती. आणि मग आमचा साखरपुडा झाला. मंजिरी मुळात खूप माणसांना जपणारी आहे आणि ती खूप प्रेमळ आहे, भयंकर प्रेमळ आहे. आणि त्यामुळे तो लग्न पुण्यात बालगंधर्वला जिथे आम्ही भेटायचो तिथेच विष्णुकृपा नावाचं कार्यालय, तिथेच आम्ही लग्न केलं. मला आठवतं की आमचं लग्न झालं तर हनीमूनला झालं, माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता खिशात. माझ्या मित्राकडनं मी 10,000 रुपये उधार घेऊन आम्ही गोव्याला गेलो होतो. इतकं मी भिकारी होतो तेव्हा. पण तेव्हा सगळ्यात जास्त आनंदी पण होतो, कारण मला जे हवं त्या क्षेत्रात मी काम करत होतो.
या दरम्यान तुला, आता मला माहिती की 2 मुलं पण आहेत, तर कधी असं झालं की ते आजारी आहेत किंवा त्यांचं एखादं फंक्शन आहे, गॅदरिंग आहे आणि तू तुझ्या ऍक्टिंगमुळे अवेलेबल नव्हतास?
नाही, असं झालंय, पण असं खूप कमी वेळा झालंय. कारण कानाची आणि मल्हारची डायरी येते शाळेची, जी वर्षभराचे प्रोग्राम त्यांचे असतात. त्यामुळे त्याचं ओपन हाऊस कधी आहे, त्याचं गॅदरिंग कधी आहे, त्याच्या सगळ्याच गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या असतात. सो त्या गोष्टी मी ऑलरेडी मार्क करून ठेवतो. पण 100% असतील तर त्याच्यातल्या 75% तर मी उपस्थित आहे.
कोण तुझ्या आयुष्यातलं गॉडफादर तू ज्यांना म्हणशील की ज्यांच्यामुळे तुला इंडस्ट्रीमध्ये स्वतःला प्रूव्ह करायचा चान्स मिळाला?
मी गॉडफादर असं म्हणणार नाही, पण मी असं म्हणेन की काही काही व्यक्ती ज्या त्या काळात माझ्या बरोबर होत्या, त्यातली एक म्हणजे स्मिता तळवळकर, नंबर 2 संजय सुरकर, नंबर 3 विजय तेंडुलकर. तर ह्या 3 माणसांनी त्या काळात मला खूप विश्वास दिला. म्हणजे स्मिताताईकडे माझ्या आयुष्यातलं पहिलं काम मी केलं ॲज अ व्यावसायिक अभिनेता म्हणून, पेशवाईमध्ये मी काम केलं होतं. आणि जेव्हा मला अजून एका मोठ्या चॅनलवरच्या एका सिरियलमधनं मी त्याच्यात काम करत होतो, माझं कास्टिंग झालं आणि मग मला काढण्यात आलं आणि मग मी तेव्हा खूप डिस्टर्ब झालो. तर तेव्हा त्यांनी मला धीर दिला की जोपर्यंत मी आहे ना सुबोध, तोपर्यंत आयुष्यात तुझ्याकडे काम नाही असं कधी होणार नाही. ती माझ्या आईसारखी होती. मला काही प्रॉब्लेम आला की मी पहिला स्मिताताईला फोन करायचो. त्यामुळे गॉडफादर असं नाही म्हणणार, ती माझी गॉडमदर होती.
आणि मुंबईत गेल्यानंतरचा कोणता तुझा स्ट्रगलिंग पिरियड होता का?
एक तर मला मुंबई अजिबात आवडायची नाही. पुण्यातला माणूस मुंबईत जाणं हेच मला मत पटायचं नाही. म्हणजे मला जेव्हा याच्यात करिअर करायचं होतं तर मी तेव्हा नुकतं थिएटर अकॅडमीकडनं तेंडुलकरांचा सफर नावाचा दीर्घांक मी डिरेक्ट केला होता, ज्यात काम करत होतो. आणि एक तेंडुलकरांशी खूप चांगला रॅपो तयार झाला होता आणि मला असं वाटलं की यांच्यासारखा दुसरा सिनियर माणूस कोणीच नाही आहे. आणि एक माझ्या चंद्रपूरचा रायटर विक्रम वाटवे, तर म्हटलं की या दोघांना आपण विचारावं. तेंडुलकरांना विचारलं तर ते म्हणले, हे बघ इथे काही पैसा वगैरे मिळत नाही, तो बुडतो जास्त, छंद म्हणून कर अभिनय. आणि मग विक्रमला मी भेटलो. विक्रम म्हणला, बघ तुला करिअरसाठी तुला मुंबईत यायला लागेल. तर मला दोघांचंही नाही पटलं. म्हणजे त्यांनी मला करू नको असं जरी सांगितलं असतं तरी मी केलं तर असतंच. मग मुंबईत यायचं म्हणून मग मी सुरुवातीला मी आलो तेव्हा लोकेश गुप्ते माझ्या कॉलेजमधला, तर तो माझ्या आधी आला होता मुंबईत. आणि तेव्हा लोक्या अभिनय सोडून दिग्दर्शन आणि एडिटिंगचा स्वतःचा स्टुडिओ वगैरे अशा वेगळ्याच झोनमध्ये वळला होता. आणि त्यांनी अंधेरीमध्ये स्वतःचा स्टुडिओ सुरू केला होता. तर सुरुवातीला मी यायचो तर मी लोक्याकडे राहायचो अंधेरी. मग तेव्हा मी उपेंद्र लिमाय आणि समीर कवठेकर अशा आम्ही तिघांनी मिळून गोरेगावला एक NNP एक फ्लॅट शेअर केला होता. पण मी तिकडे खूप कमी जायचो कारण लोक्याकडेच मी जास्त असायचो. त्यामुळे सुरुवातीला असं घर किंवा ठाव ठिकाणा नव्हता. मग ते सुरुवातीचे दिवस मी पहिले 2-3 वर्ष मी अपडाऊन करायचो. सकाळच्या एशियांनी जायचो काम करून परत रात्रीच्या एशियांनी परत यायचो. मग लक्षात आलं की खूप होते जरा आहे, पैसे पण मिळत नाहीत आणि ते उरत पण नाही आहेत. मग मंजिरी तेव्हा इथे जॉब करत होती पंडे कम्प्युटर्समध्ये, म्हणून माझं घर चालत होतं. मग असा डिसिजन घेतला आम्ही की मुंबईला शिफ्ट होऊया. मग आम्ही दोघांनी मुंबईत यायचा निर्णय घेतला. मग तिच्या मावशीचा एक फ्लॅट होता पार्ल्यामध्ये, मग तिथे आम्ही वर्षभर राहिलो. त्या वर्षभराच्या काळात आत्ताचे माझं घर आहे बिंबिसार नगरमधलं, तर तो फ्लॅट मी घेतला. तो तिलाच मिळाला लोन, मला तर मिळणं शक्य नव्हतं. मला असं वाटतं की एक 1 BHK का होईना, पण एक स्वतःचं घर मुंबईत असण्याची जी शांतता असणं डोक्याला ती फार आवश्यक असते. आणि मग बिंबिसारला गेल्यानंतर मग परत घर बदलण्याची वेळ नाही आली. आत्ता मी गेल्या वर्षी घर बदललं, पण आहे आधीचा फ्लॅट तो तसाच आहे. आता मी नवीन घरात शिफ्ट झालो आहे त्याच्या अलीकडच्या बिल्डिंगमध्ये. 93.5 रेड FM बजाते रहो. कट इट.